ओम शांती। आजचा विषय आपण घेणार आहोत तो आहे कल्पवृक्ष। शास्त्रांमध्ये आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की एक वृक्ष आहे, त्याच्या खाली बसल्यानंतर आपले सगळे मनोकामना पूर्ण होतात आणि त्या वृक्षाचं नाव कल्पवृक्ष असं देण्यात आले। अनेकांनी या वृक्षाची खोज केली परंतु कोणालाही कल्पवृक्ष सापडलेला नाही। कल्पवृक्ष हे कल्पनेचा वृक्ष आहे, किंवा आपण म्हणू की ज्या सृष्टीवर आपण राहतोय या सृष्टीचं ज्ञान परमेश्वराने आपल्याला वृक्षाच्या रूपात दिलेलं आहे। परमेश्वराने आपल्या समोर वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे आणि याद्वारे आपल्याला हे स्पष्ट होत असतं की ही सृष्टी कुठल्या पद्धतीने चालू असते। ज्या प्रकारे आपण पाहतो झाड, कुठल्याही झाडाचं मुख्य फाउंडेशन ते बीज असतं। जेव्हापर्यंत बीज नाहीये झाड होऊ शकत नाही, आणि बीज आहे पण बीज जमिनीत आहे आतमध्ये आहे तर आपल्याला बीज दिसत नाही, परंतु विस्तारित झाड वृक्ष हे दिसत असत। आता विचार करा, बीज जे जमिनीत आहे जे आपल्याला दिसत नाहीये आणि वृक्षात विस्तारित वृक्ष आपल्याला दिसत आहे, तर काय आपण असं म्हणू का की बीज मला दिसत नाहीये म्हणून मी मानतच नाही की बीज आहे? शक्यच नाही। बीज भले आपल्याला दिसत नाहीये परंतु विस्तारित वृक्ष तर आपल्याला दिसत आहे, आणि हे सिद्ध करत आहे की वृक्ष असंच येत नाही बीजाशिवाय। बीज आहे तरच झाड येऊ शकत। त्याच पद्धतीने आज एवढं विस्तारित संसार आपण बघत आहोत आणि या संसाराचा किंवा या विस्तारित दुनियेचा बीज स्वरूप आहे स्वयं निराकार परमात्मा। परमात्मा आपल्याला दिसत नाहीये म्हणून परमेश्वर नाहीये असं म्हणता येणार नाही। परमात्मा अवश्य आहे पण या चरम चक्षुणी आपण त्यांना पाहू शकत नाही। आपण असंही पाहतो वडाचं झाड आहे आणि त्याचं बीज किती छोटं आहे, किती सूक्ष्म आहे, परंतु झाड किती मोठा आहे। त्याच प्रकारे परमात्मा स्वतः सूक्ष्म ज्योतिबिंदू स्वरूप आहे, संपूर्ण या सृष्टीचा तो रचयिता आहे। परंतु परमात्मा सूक्ष्म आहे म्हणून दुनिया पण छोटी असणार आहे असं नाहीये। ही दुनिया खूप मोठी विस्तारित आहे आणि बीज फक्त तुम्ही हातात धरा तर कधीही त्याचं झाड होत नाही, जमिनीत घातल्यानंतरच ते झाडात रूपांतर होत असतं। त्याचप्रकारे परमात्मा बीजस्वरूप ज्यावेळेस या सृष्टीवर येतात तेव्हाच ते आपल्याला संपूर्ण या कल्पवृक्षाचं ज्ञान देतात। आता या ठिकाणी दोन शब्द आहे, कल्पवृक्ष म्हणजे वृक्षाचा अर्थ आहे सृष्टीरूपी वृक्ष, आणि परमात्म्याने आपल्याला हे जे सृष्टीचं ज्ञान दिलेलं आहे ते वृक्षाच्या पद्धतीने दिलेलं आहे। कुठल्याही वृक्षाला एक आयु मर्यादा असते, 50 वर्ष, 100 वर्ष, 500 वर्ष, 800 वर्षाचंही झाड असतं। प्रत्येक झाडाला आपली आयु मर्यादा असते, त्याच पद्धतीने या सृष्टीरूपी झाडाला पण एक आयु मर्यादा आहे, ते आहे 5000 वर्ष। 5000 वर्षाला एक कल्प असं म्हणण्यात येतं। जसं 7 दिवसाला आपण 1 आठवडा म्हणतो, 30 दिवसाला आपण 1 महिना म्हणतो, किंवा 12 महिन्याला आपण 1 वर्ष म्हणतो, त्याच प्रकारे 5000 वर्ष म्हणजे एक कल्प। 5000 वर्षाची ही सृष्टी म्हणजेच की 5000 वर्षाचं या सृष्टीचं ज्ञान परमात्मा आपल्याला स्पष्ट करत असतात, म्हणून कल्पवृक्ष असं म्हणण्यात आलंय। परंतु बीज आहे तर वृक्ष आहे। बीज ज्यावेळेस आपण जमिनीत टाकतो तेव्हाच ते वृक्षाच्या रूपात तयार होत असतं। परमात्मा ज्यावेळेस या सृष्टीवर येतात तेव्हा ते आपल्याला या सृष्टीचं ज्ञान स्पष्ट करत असतात, आणि त्यानंतर आपण पाहतो की आतमध्ये मूळ तयार होतात आणि वरून मग एका प्रकारे आपण पाहतो खोड तयार होत असतं। मूळ तयार होणं म्हणजे काय? बघा, झाड कितीही मोठं असू द्या, वरून आपण कितीही कापत राहिलो आणि मूळ आतमध्ये भक्कम आहे तर ते झाड पुन्हा उगवतं. आपल्या जीवनातही परमेश्वराने मूळ एक गुण भरलेला आहे आणि ते गुण म्हणजे सत्यता. सत्यता हे गुण आज आपल्यामध्ये आहे. मूळ स्वरूपात सत्यता हे गुण आपल्यामध्ये आहे तर जगात कितीही परिस्थिती आली तरीही आपण पुन्हा उभा राहू शकतो. आज आपण जगात अनेक येणारे परिस्थिती आणि भावात आपल्या येत असतात. अनेक प्रकारचे विघ्न, अनेक प्रकारची परिस्थिती, अनेक प्रकारची गोष्टी आपल्या समोर येत आहे. परंतु आपल्या जीवनात सत्यता आहे तर आपण पुनः आपल्या आयुष्यात उभं राहू शकतो. परमात्मा स्वतः ज्यावेळेस या सृष्टीवर अवतरित होतात तर आपल्याला सत्य ज्ञान देतात जे मूळ स्वरूपात आहे. आणि सत्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्यामध्ये एक सत्य शक्ती निर्माण होते. कारण की परमात्म्याला सत्यम शिवम सुंदरम असं म्हणण्यात येतं. ज्या अर्थी परमात्मा स्वतः सत्य आहे तर अवश्य आहे आपल्याला जे ज्ञान देणार ते सत्य ज्ञानच देणार आहे. आणि ते सत्य ज्ञान आपल्या जीवनाचा मूळ आधार बनतो. या सत्य ज्ञानाच्या आधारे एक नवीन दुनियेची स्थापना होते ज्याला सत्ययुग असं म्हणण्यात येतं. तर झाडात तुम्ही पहा की कुठल्याही झाडाला खोड हा एकच असतो. म्हणजे परमात्मा सत्य ज्ञानाच्या आधारे मूळ जे तुम्हाला खाली दिसत आहे या सत्य ज्ञानाच्या आधारे परमात्मा ज्या सतयुगाची स्थापना करत आहे या सतयुगाच्या दुनियेत जे काही असणारे ते एक असणार आहे. एक धर्म, एक राज्य, एक कुल, एक मत, एक भाषा आणि एकाच राज्य सगळं एक असल्यामुळे या ठिकाणी सुख आहे, शांती आहे, आनंद आहे, खुशी आहे, पवित्रता आहे. बघा, एक हात आहे, एका हाताला आपण कितीही हलवलात तर आवाज होत नाही, दुसरा हात आल्याबरोबर आवाज होत असतो. सतयुगात जे काय आहे एक आहे, धर्म एक आहे, जाती सगळ्यांची एक आहे, कुल एक आहे, भाषा एक आहे आणि एकाचं राज्य चालू आहे. आणि त्यामुळे इथे सुख आहे, शांती आहे, आनंद आहे, खुशी आहे. जसं जसं झाड वाढत जातं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याला फांद्या फुटतात. त्याच पद्धतीने या कल्पवृक्षालाही अनेक प्रकारचे फांद्या फुटतात. आता या ठिकाणी आपण जे काय पाहत आहोत एक सृष्टीचा पूर्ण खेळ परमेश्वर आपल्याला स्पष्ट करताय वृक्षाच्या पद्धतीने. त्यामुळे तुम्ही डोळ्यासमोर एक वृक्ष ठेवा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सृष्टीलाही समोर ठेवा की कुठल्या पद्धतीने सृष्टीचा परिवर्तन वृक्षाच्या रूपात होत राहिला. मूळ म्हणजे सत्यता आहे, त्यानंतर खोड म्हणजे सत्ययुग आणि त्रेतायुग हे दोन युग आहे. सत्ययुग आणि त्रेतायुग प्रत्येक युग 1250 वर्षाचा आहे. या पद्धतीने सत्ययुग आणि त्रेतायुग हे 2500 वर्षाचा आहे. 2500 वर्षापर्यंत या सृष्टीवर एकाच राज्य, एक धर्म, एक कुल, एक मत, एक भाषा चालू आहे. आणि तीच जशी जशी दुनिया वाढत जाते या दुनियेत युग परिवर्तन होत जातात आणि त्याच प्रकारे आपण पाहतो जनसंख्याही वाढत जाते आणि अनेक प्रकारचे फांद्या फुटतात म्हणजे अनेक प्रकारचे धर्म निर्माण होतात. सत्ययुग आणि त्रेतायुगात आहे तो एक धर्म आणि त्या धर्माचं नाव आहे आदि सनातन देवी देवता धर्म. या दोन युगात देवी देवतांचं राज्य असतं. पण द्वापर युगात आल्यानंतर अनेक प्रकारचे धर्म निर्माण होतात. प्रथम धर्म किंवा प्रथम फांदी येणारी जी आहे ती आहे अब्राहम द्वारा स्थापित इस्लाम धर्म. इस्लाम धर्माला स्थापित होऊन आज 2500 वर्ष झाले. त्यानंतर आपण पाहतो गौतम बुद्ध द्वारा स्थापित बौद्धिक धर्म आजपासून 2250 वर्ष झाले या सृष्टीवर येऊन. त्यानंतर येशू ख्रिस्तानी स्थापन केलेलं ख्रिश्चन धर्म 2000 वर्ष झाले. आणि त्याचबरोबर शंकराचार्यद्वारे स्थापित झालेलं संन्यास संप्रदाय. आज आपण पाहतो की असे अनेक प्रकारचे धर्म निर्माण झाले तिसऱ्या युगात, ज्या युगाचं नाव आहे द्वापर युग. अनेक प्रकारचे धर्म निर्माण झाले आणि त्यामुळे प्रत्येकाने जे काही परमेश्वराचं ज्ञान आपल्या पद्धतीने दिलं ते त्यांच्या स्वरूपात त्यांच्या पद्धतीने योग्यच होतं. जसं जसं झाड वाढत जातं आपल्याला माहिती आहे की झाडाला अनेक प्रकारचे फांद्या फुटतात. फांदीलाही फांदी फुटते आणि अनेक प्रकारचे फांद्या झाल्यामुळे त्या झाडाला खूप पानं असतात आणि फांदी फांदीशी नेहमी दर्शना करत असते. त्याच पद्धतीने या सृष्टीरूपी झाडाला या सृष्टीरूपी कल्पवृक्षात पण हे चार धर्म आल्यानंतर अनेक प्रकारचे धर्म निर्माण होतात कलियुगात. आणि हे जे चार प्रकारचे धर्म आहे या चार प्रकारच्या धर्मातही अनेक फांद्या फुटतात म्हणजे धर्माचे उपधर्म तयार होतात आणि त्यांच्यातही 2, 3, 4 या पद्धतीने भाग निर्माण होतात. कलियुगात आल्यानंतर अनेक प्रकारचे मठ पंथ समाज सोसायट्या हे सगळे तयार होतात. आता जे अनेक प्रकारचे मठ पंथ समाज सोसायट्या तयार झाले ते आपसातच भांडत सुटतात आणि अक्षरशः या सृष्टीरूपी कल्पवृक्षावर अनेक प्रकारचे पानं म्हणजेच की आत्मे येतात. आज आपण पाहतोय की पूर्वीच्या काळात जनसंख्या ही खूप कमी होती परंतु काळांतराने आपल्याला आज अनुभवात येत आहे की जनसंख्या ही खूप वाढलेली आहे. जनसंख्या वाढली ही कशी काय तर परमधाम हे आत्म्यांचं घर आहे. आपल्याला आठवत असेल की आपल्याला सांगण्यात आलं होतं की परमधामलाही आत्म्यांचं उलट वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक धर्माचे आत्मे धर्मपिता आहे आणि त्यांचे सेक्शन्स आहे. आता या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट होणार आहे की वर आहे शिव परमात्मा ब्रह्मा विष्णू शंकर दुसऱ्या टप्प्यात आहे. तिसऱ्या टप्प्यात आपल्याला ब्रह्मा सरस्वती दिसलेले आहे. नंतर जो खोड आहे परमधामच्या चित्रात तुम्ही पाहू शकता की खोड जो आहे त्या ठिकाणी काही छोटी छोटी आत्मे आहे आणि ते खूप कमी संख्येत आहे. हे आत्मे आहे सत्ययुग आणि त्रेतायुगातले जे या सृष्टीरूपी कल्पवृक्षावर जे या सृष्टीरूपी कल्पवृक्षात खोडच्या रूपात म्हणजे सत्ययुग आणि त्रेतायुगात जे आत्मे आहे ते सत्ययुग आणि त्रेतायुगातले आत्मे परमधाम मध्ये खोडच्या ठिकाणी बसलेले आहे आणि तेच मग सृष्टीवर येतात तर तिथली परमधामची जागा ही मोकळी होते आणि ते आत्मे इथे येतात. आता तुम्ही लक्षात घ्या की ते आत्मे इथं खाली आले देवी देवता बनले आणि ते राज्य करत आहे सत्ययुग आणि त्रेतायुगात. द्वापरयुग आल्याबरोबर आता या एका बाजूला परमधाम मध्ये आपल्याला अब्राहमची आत्मा दिसत आहे जे धर्मपिता आहे ते या सृष्टीवर अवतरित होतात. इथं त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी आपल्या धर्माची स्थापना केली आणि त्यांच्या सेक्शनमध्ये जे आत्मे बसलेले आहे ते एक एक करत या सृष्टीवर येतात आणि ते या धर्माचे बनतात म्हणजे ते झाले इब्राहिम धर्माचे. मग त्यानंतर सृष्टीवर ज्यावेळेस 2250 वर्ष होतात त्यावेळेस मग गौतम बुद्धाची आत्मा या सृष्टीवर अवतरित होते आणि सिद्धार्थाच्या नावाने ते जन्म घेतात आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये मग असं म्हणण्यात येत आलेलं आहे हे खूप मोठे सम्राट होणार किंवा खूप मोठे संन्यासी होणार. आणि तेच त्यांनी ज्यावेळेस काही असे दृश्य पाहिले जे त्यांना असहनीय झाले त्यावेळेस त्यांना एक वैराग्य निर्माण झाला आणि त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. आणि त्या ठिकाणी मग आपण पाहतो की बौद्ध धर्माची स्थापना झाल्याबरोबर परमधाम मध्ये बौद्ध धर्माचे जे सेक्शन मध्ये बसलेले आत्मे आहेत ते एक एक करत या सृष्टीवर अवतरित होतात त्यांचा जन्म होतो आणि या ठिकाणी आता बौद्ध धर्माची स्थापना झाली आणि इथे बौद्ध धर्मात संख्या वाढत गेली आणि परमधाम मध्ये त्यांचा जो सेक्शन आहे तो हळूहळू कमी होऊ लागला आणि ते आत्मे खाली उतरायला लागले. या पद्धतीने परमधाम मध्ये जे आत्मे बसलेले आहे सिस्टमॅटिक पद्धतीने ते सृष्टीवर उतरत जातात त्यांचा जन्म होत राहतो आणि ते आपल्या आपल्या धर्मात परिपक्व होतात. या पद्धतीने आपण पाहतो की परमधाम मधले जे आत्मे आहे ते खाली उतरताय म्हणजेच की या सृष्टीची जनसंख्या ही वाढत चाललेली आहे. असं करता करता घोर कलियुग येतं. या कलियुगात अनेक प्रकारचे मठ पंथ समाज सोसायट्या आपण अनेकदा ऐकलं असणार की जंगलला नेहमी आग लागत असते परंतु बागेला कधी आग लागत नाही. जंगलला आग लागण्याचं कारण काय आहे ज्यावेळेस फांदी फांदीशी घर्षणा घेते त्यावेळेस आपण पाहतो की जिथे आग निर्माण होत असते. आज आपण पाहतोय एकाचं मत दुसऱ्याला पटत नाही, एक धर्म दुसऱ्या धर्माला मानत नाही, एक जाती दुसऱ्या जातीला स्वीकारत नाही. या पद्धतीने अनेक प्रकारचे धर्म भेद, संप्रदाय भेद, जाती भेद किंवा प्रांत भेद, देश भेद ह्या अनेक प्रकारचे भेद निर्माण झाले आणि हेच आपसात भांडत सुटले. आणि म्हणून आपण पाहतोय की आज या सृष्टीवर जी सुख शांती आनंद खुशी पाहिजे ती पूर्णतः लुप्त झाली आहे. आणि आजातच मारामारी, लूटमार, खून खराबा, वैरविरोध, तुझं माझं हे अतिशय वाढलेलं आहे. म्हणजेच की आज या कल्पवृक्षाला पण वाळवी लागली म्हणायला हरकत नाही, किंवा या सृष्टीरूपी कल्पवृक्षाला पण एका प्रकारे एकमेकांशी संघर्ष करता करता आग लागलेली आहे. जे तुम्ही या चित्रात वर बघत आहात की दोन मांजर दाखवण्यात आलेली आहे. हे दोन मांजर म्हणजे रशिया आणि अमेरिका. हे दोन असे राष्ट्र आहे ज्यांच्या हातात पूर्ण सत्ता आहे. आज समजा हे दोन्ही एका धर्मातले, ख्रिश्चन धर्मातले भाऊ भाऊ आहे. या दोघांनी विचार केला की आपण एक हो आणि या सृष्टीवर राज्य करू, तर ते करू शकता. परंतु आपण आजपर्यंत कथा हीच ऐकत आलेलो आहोत की दोन मांजर आपसात भांडतात आणि फळ जे आहे किंवा लोणी जी आहे ती तिसऱ्याला मिळत असतं. त्याच पद्धतीने रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांनी अनेक प्रकारचे अणुबॉम्ब तयार केलेले आहे संपूर्ण या विश्वावर राज्य करण्यासाठी. परंतु विश्वावर राज्य करण्यासाठी त्यांनी जी काही तयारी केलेली आहे ते त्यांना प्राप्त होणार नाहीये. मग आपल्या शास्त्रांमध्ये आपण हेही पाहतो की ज्यावेळी श्रीकृष्ण खेळत असताना माती खात होते तेव्हा त्यांच्या आई यशोदा मैयांनी सांगितलं तोंड उघड, तर त्यांना असं दिसून आलं की त्याच्या तोंडात पृथ्वी फिरत आहे. म्हणजेच की संपूर्ण सृष्टीवर राज्य करणारा हा श्रीकृष्ण असणार आहे. आजात तर रशिया आणि अमेरिका हे दोन्ही राष्ट्र अणुबॉम्बद्वारे नष्ट होणार आहे. यांनी मोठे मोठे मिझाईल्स बनवले एकमेकांवर टाकण्यासाठी आणि संपूर्ण विश्वावर राज्य करण्यासाठी. परंतु संपूर्ण विश्वावर राज्य हे करू शकत नाही. संपूर्ण विश्वावर राज्य बाहुबलद्वारे कोणीही प्राप्त करू शकत नाही. संपूर्ण या विश्वावर राज्य प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी योगबल पाहिजे. योग म्हणजे परमात्म्याशी कनेक्शन. ज्या आत्म्यांचं परमात्म्याशी कनेक्शन आहे, ज्या आत्म्यांचं योग परमात्म्याशी आहे, त्याच योगेश्वरांना किंवा त्याच राजयोगीला संपूर्ण या विश्वावर राज्य करण्याचा अधिकार मिळत असतो. आणि म्हणून आपण पाहतो श्रीकृष्णाला योगेश्वर असंही म्हणण्यात आलेलं आहे. कारण की परमपिता परमात्म्याशी त्यांनी योग लावून संपूर्ण या सृष्टीवर विजय मिळवलेला आहे. फक्त सृष्टीवरच त्यांनी विजय मिळवलेला नाही, परंतु सृष्टीवर विजय मिळवण्याच्या आधी त्यांनी आपल्या मनबुद्धी संस्कार आणि त्याचबरोबर कर्मेंद्रियांवर विजय मिळवलेला आहे. आणि त्यानंतरच ते विश्वावर राज्य करू शकलेले आहे. परंतु आजच्या या काळात आपण पाहत आहोत की या कर्मेंद्रियांवर मन बुद्धी संस्कारावर कोणीही विजय मिळू शकत नाहीये. ज्या अर्थी सीमित आपल्या हातात जे कंट्रोल करणं आवश्यक आहे त्यालाच आपण कंट्रोल करू शकत नाहीये, तर विश्वाचं राज्य आपण कसं चालू शकणार आहे? हे शक्यच नाहीये. म्हणून म्हणण्यात येतं की बाहुबलाने कधीही विश्वावर राज्य किंवा विश्वाचा अधिकार घेता येत नाही, त्याच्यासाठी पाहिजे योगबल. आणि म्हणून या चित्रात दाखवण्यात आलेलं आहे की हे दोन्ही राष्ट्र आपसात भांडून नष्ट होणार आहे आणि विश्वाची बादशाही ही मिळणार आहे श्रीकृष्णाला.